सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आणि तसं पाहायला गेलं ना, सक्सेस स्टोरीज बद्दल आज आपण बोलतो आहोत. आपल्या सक्सेस स्टोरीज रे, डेफिनेटली जी लोक मोठी आहेत, ज्यांचं जगात नाव आहे, त्यांच्या सक्सेस स्टोरीज सगळेच वाचतात, त्यांचे कोट्स सगळेच जण वाचतात, त्यातून इन्स्पायर होतात. बट हर इंसान के पास अपनी खुद की एक सक्सेस स्टोरी होती है, एक फाइट स्टोरी होती है कि यस बाबा ही सिच्युएशन इतकी वर्स्ट होती आणि तरी सुद्धा मी लढलो. माझ्या मनातल्या ह्या एका पॉझिटिव्ह विचारानं मला प्रचंड बळ दिलं, मला ताकद दिली. प्रत्येक माणूस स्वतःच्या लाईफचा हिरो असतो. उसी हिरो को सलाम करने का यहाँ पे काम चल रहा है. आणि हे काम करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या आजूबाजूची सध्याची परिस्थिती, पाण्याची टंचाई. यु नो, ह्या विषयासंदर्भात कितीतरी दिवसांपासून मी इकडे मॉर्निंग नंबर 1 मध्ये बोलतो आहे. पाणी बचतीपासून तर पाणी आपल्याला पुरावं यासाठी नैसर्गिकरित्या आपण कुठकुठच्या गोष्टी करायला पाहिजे, इथपर्यंत आपण नानाविध विचार करून झालेत. पण आपला अन्नदाता आता त्रस्त झालेला आहे. आता खऱ्या अर्थानं होप्स त्या माणसाच्या मनातल्या प्रचंड कमी झालेल्या आहेत. आणि दुष्काळ सदृश परिस्थिती आपल्या नाशिकच्याच अवतीभोवतीच्या कितीतरी ठिकाणांना ह्या परिस्थितीचा चटका बसतो आहे, सामना करावा लागतो आहे. ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये स्वतःला शांत ठेवणं ही प्रथम गरज होऊन बसलेली आहे. यु नो, आपण जो निर्णय घेतो ना तो शांत डोक्यानं घ्यावा. हे थोड्या वेळापूर्वी, हे मीच सांगत नाही, थोड्या वेळापूर्वी मनीषानी पण सांगितलं. ती म्हणते की डेफिनेटली अनफेवरेबल सिच्युएशन जेव्हा आयुष्यात येते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू उभा राहतो तो म्हणजे निर्णय घेणं. आणि विचार प्रचंड असतात मनात, त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो. म्हणून जरा स्वतःला शांत ठेवा. शांतपणानं निर्णय आत्ताच्या आत्ता घेतला पाहिजे अशातला भाग नाहीये. शांत ठेवा. जेव्हा मन पूर्ण 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 शांत होईल तेव्हा निर्णय घ्या. नक्कीच नक्कीच चांगला इम्पॅक्ट दिसेल. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर खऱ्या अर्थाने या गोष्टी प्रचंड महत्वाच्या आहेत. रुद्र आहे तुमच्यासोबत, बजाते राहो.